तशी ती खूप धावपळीत असायची, कायम गडबडीत. बहुधा तिच्या नोकरीवरच घर चालत असावं असंच वाटायचं तिच्या बोलण्या चालण्यातून. आमची ओळख तशी हल्ली हल्लीच व्हायला लागली होती आणि अचानक तिने मला विचारलं, आज माझ्या घरी जाऊन सांगू शकाल की मला परतायला उशीर होईल? मी पटकन हो म्हटलं. नाहीतरी नोकरी घर याबद्दलच ती बोलायची. आता अनायसे तिचं घर पाहायला मिळणार होतं. स्वप्नवेळी या कथेतला हा भाग. तुम्ही नोकरी किती काळ करणार? मग काय करायचं? तिच्या स्वरात उत्सुकता होती. मस्तपैकी लग्न करावं, सुखी व्हावं. पण आत्ता मी दुःखी आहे म्हणून कोणी सांगितलं? मी आत्ताच सुखी आहे. नक्की. मी तिच्याकडे रोखून पाहिलं. शेवटी सुख सुख म्हणजे नक्की काय हो? स्वप्न आणि स्वप्न, दुसरं काहीही नाही. जे मिळालेलं नाहीये ते मिळालंय अशी कल्पना करायची. त्याच्यानंतर ती एकदम गप्प झाली. याच कथेतला हा दुसरा भाग. तिच्या विनंतीनुसार मी घरी पोचले. दार मृणालिनीच्या वडिलांनीच उघडलं. कोण हवंय? मृणालिनीचा निरोप द्यायचा होता. या ना, आत या. मृणालिनीने सांगितलंय की घरी परतायला खूप उशीर होईल. असंच ना? माझ्या आधी कोणी निरोप दिला का? नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावर एकदम अस्वस्थता दाटून आली.